आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुढील 3 वर्षात भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर 7% जवळपास राहण्याचा जागतिक मानांकन संस्थेचा अंदाज. हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या रुद्रम 2 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी. ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा. संसद विसर्जित. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या 3र्या फेरीत भारतीय बुद्धिबळपटू प्रज्ञानानंद आघाडीवर. आणि येत्या 24 तासात दक्षिण पश्चिम मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता. आता सविस्तर बातम्या. भारताच्या अर्थव्यवस्थेचा दृष्टिकोन स्थिर ते सकारात्मक असा सुधारित असल्याचं S&P ग्लोबल रेटिंग या आर्थिक संशोधन करणाऱ्या संस्थेनं म्हटलं आहे. सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची पर्वा न करता आर्थिक सुधारणा आणि वित्तीय धोरणांमध्ये व्यापक सातत्य अपेक्षित राहील असंही या संस्थेनं म्हटलं आहे. हा सकारात्मक दृष्टिकोन धोरणात्मक स्थिरता, सखोल आर्थिक सुधारणा आणि उच्च पायाभूत सुविधा गुंतवणूक दीर्घकालीन वाढीची शक्यता टिकवून ठेवेल. आर्थिक लवचिकता वाढवताना सरकारचं वाढलेलं कर्ज आणि व्याजाचं ओझं कमी करणाऱ्या सावध वित्तीय आणि चलनविषयक धोरणाद्वारे पुढील 24 महिन्यात उच्च गुणांकन होऊ शकतं असं या संस्थेनं प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे. भक्कम आर्थिक वाढ, सरकारी खर्चाच्या गुणवत्तेत स्पष्ट सुधारणा, राजकोषीय एकत्रीकरणासाठी राजकीय बांधिलकी, पुढील 3 वर्षात सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर 7% जवळपास राहील असंही S&P ग्लोबल रेटिंग या संस्थेनं म्हटलं आहे. भारतातील पायाभूत सुविधा आणि संपर्क व्यवस्थेमध्ये सुधारणा, आर्थिक वर्ष 2025 सामान्य सरकारी तूट 6.8% कमी होण्याची अपेक्षा असून ते 7.9% येईल असंही या संस्थेनं म्हटलं आहे. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेनं काल ओडिशामध्ये भारतीय हवाई दलाच्या तळावरून हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या रुद्रम 2 या क्षेपणास्त्राची सुखोई 30 या विमानातून यशस्वी चाचणी केली. उड्डाण चाचणीनं सर्व चाचणी उद्दिष्ट पूर्ण केली असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. रुद्रम 2 ही स्वदेशी विकसित क्षेपणास्त्र प्रणाली आहे. DRDOच्या विविध प्रयोगशाळांनी विकसित केलेल्या अनेक अत्याधुनिक स्वदेशी तंत्रज्ञानाचा समावेश या क्षेपणास्त्र प्रणालीमध्ये करण्यात आला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रुद्रम 2 यशस्वी चाचणीबद्दल DRDO, भारतीय हवाई दल आणि संबंधित उद्योगांचं अभिनंदन केलं आहे. या यशस्वी चाचणीनं सशस्त्र दलांची ताकद आणखी मजबूत झाल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. DRDOचे अध्यक्ष डॉ समीर व्ही कामत यांनी DRDOच्या पथकाचं त्यांच्या अथक प्रयत्नांसाठी आणि यशस्वी उड्डाण चाचणीत योगदान दिल्याबद्दल कौतुक केलं आहे. निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणूक 2024 कोणताही पात्र मतदार शारीरिक किंवा इतर अडथळ्यांमुळे त्यांच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये यासाठी तसंच त्यासंदर्भातील सर्वसमावेशकता आणि सुलभता सुनिश्चित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पावलं उचलली आहेत. आयोगानं म्हटलं आहे की आतापर्यंत निवडणुकीच्या 6 टप्प्यांनंतर अपंग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथीय आणि विशेषतः असुरक्षित आदिवासी गट अशा विविध विभागातील मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 40% अपंगत्व असलेल्यांसाठी घरून मतदान करण्याची सुविधा या निवडणुकीत प्रथमच उपलब्ध करून देण्यात आली. या सर्व गोष्टींची तयारी 2 वर्षांपासून सुरू झाली असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. मतदार यादीतील पात्र नागरिकांची नावं अद्ययावत करणं आणि मतदार नोंदणी वाढवण्यासाठी विशेष नोंदणी मोहीम तसंच शिबिरं आयोजित करण्यात आल्याची माहिती देत मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची शक्यता असलेल्या समुदायांमध्ये सहभाग वाढवण्यासाठी निवडणूक आयोगानं बहुआयामी धोरण अवलंबलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचार आज संध्याकाळी संपत असून प्रचार शिगेला पोहोचला आहे. या टप्प्यात शनिवारी 7 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडमध्ये पसरलेल्या 57 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. या टप्प्यात एकंदर 904 उमेदवार रिंगणात आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. ब्रिटनमध्ये 4 जुलै रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 5 आठवड्यांचा प्रचार कालावधी सुरू झाल्यामुळे काल मध्यरात्री ब्रिटिश संसद विसर्जित करण्यात आली. घड्याळात मध्यरात्रीनंतर 1 मिनिट होताच संसदेतील सदस्यांच्या सर्व 650 जागा रिक्त झाल्या आणि निवडणूक प्रक्रियेची अधिकृत सुरुवात झाली. या निवडणुकीत 14 वर्षांच्या कॉन्झर्वेटिव्ह शासनानंतर मजूर पक्ष पुन्हा सत्तेवर येईल अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मुसळधार पावसात या निवडणुकीची घोषणा केली. अनेकांनी ही प्रचार मोहिमेची अडखळत सुरुवात असल्याचं मत व्यक्त केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्यानं सर्वांसाठी उच्च दर्जाच्या वैद्यकीय उत्पादनांचा त्वरित प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे असं केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी म्हटलं आहे. जिनिव्हा येथील 77व्या जागतिक आरोग्य सभेला संबोधित करताना चंद्रा म्हणाले की प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना असून त्यामुळे 30 कोटी लाभार्थ्यांना प्रतिवर्षी 6,000 अमेरिकन डॉलरचं आरोग्य कवच प्रदान करत आहे. भारतानं 1,60,000 अधिक आयुष्मान आरोग्य मंदिरं कार्यान्वित करून सार्वत्रिक आरोग्य अभियानाला चालना देण्यासाठी आयुष्मान भारत म्हणजेच लिव्ह लॉंग इंडियाची सुरुवात केल्याचं चंद्रा यांनी सांगितलं. चंद्रा पुढे म्हणाले की गेल्या दशकांमध्ये माता मृत्यूचं प्रमाण आणि बालमृत्यू दरामध्ये लक्षणीय घट दर्शवून भारत शाश्वत विकासाच्या गटाचं लक्ष गाठण्याच्या मार्गावर आहे. जागतिक सहकार्यासाठी भारत डिजिटल सार्वजनिक वस्तूंमध्ये दीपस्तंभ देश म्हणून उदयास आला असल्याचंही चंद्रा यांनी नमूद केलं. भारत बांगलादेश वाणिज्यदूत स्तरावरील संवादाची चौथी फेरी काल नवी दिल्ली इथं पार पडली. पारपत्र आणि व्हिसा विभागाचे संयुक्त सचिव डॉक्टर अमन पुरी यांनी भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं तर बांगलादेशच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाचे महासंचालक रोकेबुल हक यांनी केलं. भारतीय लष्कराद्वारे 76वा संयुक्त राष्ट्र शांती सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दिवस नवी दिल्ली येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर वीरांना श्रद्धांजली अर्पण करून काल साजरा करण्यात आला. लेफ्टनंट जनरल राकेश कपूर यांच्यासह संयुक्त राष्ट्र संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी याप्रसंगी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. संयुक्त राष्ट्रांच्या शांती स्थापनेत भारताचं योगदान महत्वपूर्ण आहे. या शांती मोहिमेत भारतानं आतापर्यंत 2,87,000 सैनिक पाठवले आहेत. आतापर्यंत झालेल्या मोहिमांमध्ये 160 जवानांनी आपलं सर्वोच्च बलिदान दिलं आहे. नवी दिल्लीतील संयुक्त राष्ट्र शांती केंद्रामधून दरवर्षी 12,000 अधिक सैनिकांना प्रशिक्षण दिलं जातं. मिझोरामच्या आयझॉल जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनातील मृतांची संख्या आता 29 झाली आहे. शहराच्या पश्चिमेकडील हुनथर इथं राष्ट्रीय महामार्ग 6 भूस्खलन झाल्यामुळे राजधानी आयझॉलचा देशाच्या इतर काही भागांपासून काही तास संपर्क तुटला होता. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत भारतीय बुद्धिबळपटू प्रज्ञानानंदनं 5.5 गुणांसह आघाडी घेतली आहे. या स्पर्धेत त्याने प्रथमच जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनचा पराभव केला. 18 वर्षीय प्रज्ञानानंदनं 5 मोहऱ्यांसह खेळत असून या स्पर्धेत त्यानं सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. उत्तर पश्चिम आणि मध्य भारतातील तीव्र उष्णतेची लाट हळूहळू ओसरण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आकाशवाणीशी बोलताना विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की वायव्य भारतात 2 जूनपर्यंत वादळ आणि विजांसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासात दक्षिण पश्चिम मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं सांगितलं की मान्सून 1 जून या सामान्य सुरुवातीच्या तारखेच्या 2 दिवस आधी येईल. दक्षिण अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरीन, लक्षद्वीप, केरळ आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांमध्ये नैऋत्य मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे अशी माहिती हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी आकाशवाणीला दिली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुढील 3 वर्षात भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर 7% जवळपास राहण्याचा जागतिक मानांकन संस्थेचा अंदाज. हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या रुद्रम 2 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी. ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा, संसद विसर्जित. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत भारतीय बुद्धिबळपटू प्रज्ञानानंद आघाडीवर आणि येत्या 24 तासात दक्षिण पश्चिम मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.